सर गुड आफ्टरनून, सीमा बोलते आहे परांजपे स्कीम्स मधून. सर आपण काही दिवसापूर्वी इन्क्वायरी केली होती परांजपेच्या प्रोजेक्ट मध्ये, तर मला थोडंसं डिटेल शेअर करू शकता सर? आपली रिक्वायरमेंट आहे का कम्प्लीट झाली आहे सर? काय बजेट मध्ये सर एकदा शेअर करू शकता आणि कुठल्या लोकेशनला? ओके, ह्या बजेटमध्ये तुम्हाला 1 BHK चालेल का सर? एरिया आहे आपल्याकडे इथे 445 चे कार्पेट आहे सर वाकडमध्ये. आपल्याला वाकडचं सॉरी हिंजेवाडीचं डीमार्ट माहिती आहे सर? हिंजेवाडीच्या डीमार्टच्या बॅक साईडला आपलं ट्रायडंट म्हणून प्रोजेक्ट आहे परांजपेचा. त्याच्यामध्ये 1 BHK 445 चं कार्पेट आहे. तुम्हाला 40+ आहे, म्हणजे 43+ टॅक्सेस आहे कॉस्टिंग 1 BHK ची. आणि पजेशन तुम्हाला हो इन्क्लुडिंग एव्हरीथिंग आणि आपला डिसेंबर 22 मध्ये पजेशन आहे सर. रिसेंट इयर मध्ये सर आपल्याकडे नाहीये सर 1 BHK मध्ये. एकदा बघा प्रोजेक्ट व्हिजिट करून सर. तुम्ही अजून थोडस 50 पासून थोडस स्ट्रेच करू शकत असतील तर 2 BHK पण बसू शकतो तुम्हाला सर. तो इन्क्लुसिव्ह ऑफ कॉल आहे सर 57+ टॅक्सेस साधारण. करेक्ट सर, 64 आतमध्ये मिळेल तुम्हाला सर. पण तुम्ही एकदा बघून जावा सर प्रोजेक्ट. तुम्ही एकदा लोकेशन बघितलं ना, असं तुम्ही प्रोजेक्ट बघितला की घरचंच आहे तुम्हाला असं काही कंपल्सरी नाही आहे सर. बरोबर की नाही? हो. तर तुम्ही एकदा येऊन बघू शकता सर. कधी येऊ शकता तुम्ही मग? नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. येस सर.